chinimandi.com podcast.
रेव्हेन्यू शेअरिंग लागू झाल्यास ऊस उत्पादकांना मिळतील अतिरिक्त 9,000 करोड. ऊसाच्या निश्चित मूल्यासाठी शेतकरी संघटना आणि साखर उद्योगामध्ये सुरू असणारा संघर्ष पाहून कृषी मूल्य एवं मूल्य आयोग अध्यक्ष प्राध्यापक विजयपाल शर्मा यांनी सांगितलं की रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलाचा वापर केला असता तर गेल्या 10 वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 8 ते 9,000 करोड रुपये मिळाले असते. रंगराजन समितीतील शिफारसींमध्ये या फॉर्म्युलाचा उल्लेख केला होता. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या 85व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना प्राध्यापक शर्मा म्हणाले, शेतमजुरांची मजुरी वाढल्यामुळे ऊसाचं शेती मूल्यही वाढत आहे. यामुळे आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मेकनायझेशनची खूप गरज आहे. साखर उद्योगानं पुढाकार घेऊन यासाठी सहकार्य केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं की ऊसापासून साखरेऐवजी इतरही उत्पादन बनवणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षापासून देशात ऊस आणि साखर दोन्हीचंही उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण दोन्हीही क्षेत्रांसाठी हा गंभीर प्रश्न बनला आहे. साखरेचं उत्पादन मूल्य अधिक असल्याकारणानं घरगुती बाजारातील साखरेच्या किमती अधिक आहेत, त्यामुळे वैश्विक बाजारात साखर उद्योगासमोर आर्थिक संकट उभं आहे. याचा परिणाम म्हणजेच कारखान्याकडे देय असणारी शेतकऱ्यांची थकबाकी. प्राध्यापक शर्मा म्हणाले, एकीकडे शेतकऱ्याला आपल्या ऊसाला चांगली किंमत हवी आहे, तर दुसरीकडे साखर कारखान्यांना ऊस स्वस्तात हवा आहे. या दोघांमध्ये समन्वय साधणं आवश्यक आहे. ते म्हणाले, साखर उद्योगानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शेतकऱ्यांच्या खिशात किती पैसा जातोय. ऊस शेती मूल्य कसं कमी करता येईल यावर फोकस असायला हवा. ऊस शेतीला पाण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. यासाठी ठिबक सिंचनावर भर देणं गरजेचं आहे. CACPचे अध्यक्ष म्हणाले, एकीकडे साखर उत्पादन वाढत आहे, तर दुसरीकडे घरगुती वापर स्थिर आहे. यामुळेच ऊसापासून अन्य उत्पादन बनवण्यावर भर देणं गरजेचं आहे. यामध्ये इथेनॉल आणि ऊर्जा क्षेत्र महत्वाचं आहे. साखर कारखान्यात गाळप हंगाम केवळ 4 महिने चालतो, याची वैश्विक प्रतिस्पर्धा केली जाऊ शकत नाही. घरगुती साखर उद्योगानं यावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे. ऊसाच्या किमती वाढवणं हे समस्येचं समाधान नाही. ऊस शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊसाची उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे. इस्मा अध्यक्ष रोहित पवार यांनी साखर उद्योगासमोरील आव्हानांचा आढावा सादर केला. यामध्ये त्यांनी ऊसाची FRP आणि काही राज्यात लागू होणाऱ्या राज्य समर्थित मूल्याचा उल्लेख केला.